नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय आनी मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी गोंय क्रांती दिसाच्या पूर्वसंधेर गोंयच्या जनतेक परबीं दिल्या. राज्यांत खण उद्देग सुरू करतना शेतकारांचे हीत आनी पर्यावरणाचो सांबाळ करपा वांगडाच थळाव्या लोकांक रोजगार उपलब्ध करून दिवपा खातीर कुशळटाय विकासाचेर भर दितले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. भारतीय तटरक्षक दळा खातीर गोवा शिपयार्ड लिमिटेडांत बांदिल्ल्या अचल ह्या 5व्या जलद गस्ती जहाजाचें गोंयांत जलावतरण जालें. पणजे वेळचाळे प्रमाण फुडले 4 दीस खुबशा वाठारांनी पावस पडूं येता. आतां पुराय खबरो. गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी गोंयच्या लोकांक गोंय क्रांती दिसाची परबीं भेटयल्या. राज्यपालांनी आपल्या संदेशांत म्हळां की 18 जुनाच्या गोंय क्रांती दिसाच्या इतिहासीक प्रसंगार हांव गोंयच्या सगळ्या लोकांक म्हजी उर्बेभरीत परबी आनी शुभकामना भेटयतां. गोंय क्रांती दीस हो गोंयच्या इतिहासातलो एक म्हत्वाचो दीस आसा आनी पुर्तुगेजाच्या सत्तेतल्यान आपल्या मायभुयेक मुक्त करपा खातीर आपल्या जिणेचो त्याग केले हुतात्मे आनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचो उगडास करपाक दर वर्सा आमी 18 जुनाक हो दीस मनयतात. 18 जून 1946 दिसा मडगांव शारांत गोंय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलो विसरूंक शकना असो दीस आसा. ह्याच दिसा स्वातंत्र्य चळवळीतले म्हान फुडारी डॉ राम मनोहर लोहिया आनी डॉ जुलिया मिनेझीस हांणी सालाजर हुकुमशाय सत्ते आड नागरी आत्याभंग चळवळ सुरू केली. हे दोन मनीस क्रांती सुरू करपा खातीर जापसालदार आशिल्ले. 18 जून 1946 दिसा तांणी मडगांवां गोंयाक पुर्तुगेजाच्या सत्तेंतल्यान मुक्त करपाची ज्योत पेटयली आनी निमणे 19 डिसेंबर 1961 दिसा गोंय परकीय सत्तेंतल्यान मुक्त जालें. आयच्या ह्या उगडासाच्या दिसा आमी सगळे हुतात्मे स्वातंत्र्य सैनीक आनी फुडाऱ्यांक आदरान नमन करुया जांच्या धाडसाक लागून गोंय भारताचो भाग जालो आनी आपलो फुडार निश्चित केलो. आयज आमी आमच्या भारत देशाक आनी गोंय राज्याक विकसीत भारत विकसीत गोंय 2047च्या मार्गार व्हरपाक स्वतः समर्पीत जाऊया अशें राज्यपालांनी म्हळां. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी गोंय क्रांती दिसाच्या पूर्वसंधेर गोंयच्या जनतेक परबीं दिल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशांत गोंय मुक्ती चळवळीच्या इतिहासांत गोंय क्रांती दिसाक खास म्हत्व आसा अशें म्हळां. 18 जून 1946 दिसा गोंयकारांनी पुर्तुगेजांच्या सत्तेआड उक्तेपणी बंड सुरू केलें. ह्याच दिसा राष्ट्रवादी फुडारी आनी स्वातंत्र्य सैनीक डॉ राम मनोहर लोहिया आनी डॉ जुलिया मिनेझीस हांणी आपल्या भाशणांतल्यान गोंयच्या लोकांक पुर्तुगीज सत्तेआड लडपाचो उलो मारलो. मडगांवच्या आतांच्या लोहिया मैदाना वेल्यान तांणी मारिल्ल्या उल्यान गोंयकारांच्या काळजांत गोंय मुक्ती खातीर झगडपाची कीट पिटली आनी निमाणे 19 डिसेंबर 1961 दिसा गोंय पुर्तुगीज राजवटींतल्यान मुक्त जालें. गोंय मुक्ती चळवळींत हजारांनी गोंयकारांनी आप खोशेन वांटो घेतलो. तांकां व्हड त्याग करचो पडलो आनी कितलेशेच कश्ट भोगचे पडले. गोंय मुक्ती खातीर कितलेशेच सुटके झुजारी हुतात्मे जाले. आयज गोंय मुक्ती खातीर आपले जिणेचो त्याग केल्ल्या सगळ्या हुतात्म्यांचो आनी स्वातंत्र्य सैनिकांचो उगडास करून तांकां आमी नमन करुया आनी विकसीत भारत विकसीत गोंया खातीर स्वतः समर्पीत जाऊया अशें मुखेलमंत्र्यान आपल्या संदेशांत म्हळां. पर्यावरणाचो सांबाळ शेतकार आनी थळाव्या लोकांचे हीत सांबाळून शाश्वत खण उद्देग सुरू करपाक सरकाराचे प्रयत्न आसा. राज्यात खण उद्देग परत सुरू करतना सगळ्या गजालींचो विचार जातलो आनी त्या खातीर सरकार सगळ्या व्यवसायिकांक विश्वासात घेतले अशें मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज पर्वरेक खण खात्यान खण क्षेत्रांतल्या व्यवसायिकांक संवेदनशील करपा खातीर गोंयांतल्या खनिजांचो सोद आव्हानां संदी आनी फुडाराचो मार्ग ह्या विशयाचेर आयोजीत एका दिसाच्या कार्यशाळेचें उक्तावण केले उपरांत उलयतना सांगलें. राज्यांत खण उद्देग सुरू करतना शेतकारांचे हीत आनी पर्यावरणाचो सांबाळ करपा खातीर येवजण आंखपा वांगडाच थळाव्या लोकांक रोजगार उपलब्ध करून दिवपा खातीर कुशळटाय विकासाचेर भर दितले. गोंयच्या खनिज संपत्तीचो थळाव्या लोकांक लाव मिळून दिवप तितलेंच म्हत्वाचें आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळें. गोंयच्या जैवविविधतेची हानी टाळपा खातीर आनी खण उद्देगांनी आधुनीक तंत्रज्ञान आनी वेवसायीक पारदर्शकता राखपाची गरज आसा. तशेंच प्रत्येक उपक्रमांत थळाव्या लोकांचो विचार जावपाक जाय अशें तांणी सांगलें. एमईसीएलचे संचालक पंकज पांडे आनी भारत सरकारच्या खण मंत्रालयाचे उपमहासंचालक आर विजय कुमार हांणी कार्यशाळेत सहभागी अधिकारी आनी खण व्यावसायिकांक मार्गदर्शन केले. मुख्य सचिव आनी खण खात्याचे प्रधान सचिव डॉ व्ही कांदवेलू हांणी आपले विचार मांडले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजे आता मुखावेल्यो खबरो. भारत सरकारान 16वी राष्ट्रीय जनगणना करपा खातीर अधिसुचोवणी जारी केल्या. हातून जातीनिहाय जनगणना करपाचो आस्पाव करप हो म्हत्वाचो निर्णय जावन आसा. मार्च 2027 सावन ही जनगणना करपाक सुरू जातले. विकसीत भारत 2047 हो म्हत्वाचो निर्णय थारतलो. हाका लागून आर्थिक आनी सामाजीक मळार सुदारणा करपा खातीर उपेग जावन सरकाराक नागरिकांच्या उदरगतीच्या नदरेंतल्यान वेगवेगळी धोरणां आंखपाक बरें जातलें. विकसित भारत 2047 करताना अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदयाक महत्व देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी घेतिल्लो हो निर्णय इतिहासिक आणि महत्वाचो आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. जाती निहाय जनगणना करपाच्या निर्णयाचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी स्वागत केला.
पहिले फावटी कास्ट सेन्सस जावचे हे डिक्लेर केले आणि ते नोटिफाय केले. मार्च 2027 कास्ट सेन्सस करपा खातीर सुरवात जातली. खरें म्हणजे विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर हो सेन्सस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि त्या खातीरच म्हाका दिसता समेस्त सगळ्या लोकांनी हाजे स्वागतूय करपाक जाय. आणि ज्या पद्दतीचो कास्ट सेन्सस झाल्या उपरांत सोशियल इकॉनॉमिकल रिफॉर्म्स करपा खातीर हाजो उपयोग खूब मोठ्या प्रमाणात जातलो. आणि सरकाराक पर्फॉर्म करपा खातीर हो कास्ट सेन्सस कितकोच उपयोगी ठरतलो. विकसित भारताचो ध्येय साध्य करपाक आणि अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय हे तत्व पुराय करपा खातीर भारत सरकारच्या हे जाल्ल्या कास्ट सेन्ससाचो हांव स्वागत करतां.
विमान दुर्घटने उपरांतच्या एका महत्वपूर्ण अपडेटात मरण आयले सुमार 144 DNA नमुन्यांची यशस्वीरित्या ओळख पटल्या. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी हांणी सोशल मिडियाचेर ही माहिती दिली. राज्य सरकार केंद्र संस्थाच्या सहकार्यान शोकाकुल कुटुंबाक वेळार माहिती दिवपाक फॉरेन्सिक आणि कायदेशीर औपचारिकता बेगीन करता असं ताणी सांगले. भारतीय तटरक्षक दळा खातीर गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत आशिल्ल्या 8 जलदगस्ती जहाजांच्या मालिकेत अचल ह्या 5व्या जलदगस्ती जहाजाचे गोव्यात कविता हरबोला हांच्या हस्तुकी तटरक्षक दळाचे कमांडर अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार हरबोला हांच्या उपस्थितीत जलावतरण झाले. या जहाजाची रचना अतिशय कडक चाचणीवरवी अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग आणि भारतीय नौवहन निबंधक हांचे दुहेरी श्रेणी प्रमाणपत्र अंतर्गत केल्या. जलदगस्ती जहाजाच्या निर्मितीत 60% परस चढ स्वदेशी सामग्रीचा वापर केला. या जहाजाची लांबी 52 मीटर आणि रुंदी 8 मीटर असा. हे जहाज कंट्रोलेबल पीच प्रोपेलर आधारित प्रणालीन सुसज्ज असा आणि ते चढांचढ 27 knots वेग गाठूंक शकता. अचल ह्या जहाजाची प्रामुख्यान सुरक्षा देखरेख नियंत्रण आणि गस्त यासारख्या गावां खातीर आखणी केल्या. अचलाचे जलावतरण हे भारतीय तटरक्षक दळ आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड हांच्या मधले दीर्घकालीन सहकारातलो आणि एक महत्वाचं पावण असा आणि संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दिशेने उभारिले आणि एक घटमूट पाऊल असा. या प्रकल्पाचा एकूण खर्च 473 कोटी रुपये असून रोजगाराची संधी निर्माण करत आणि वेगवेगळे कारखाने आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडमधले उत्पादन उपक्रमात सहभागी आशिल्ल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांक बळकटी दीत थळाव्या उद्योगांकूय व्हड चालना मेळ्ळ्या. या कार्यावळीक गोवा शिपयार्ड लिमिटेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, भारतीय नौदळ, तटरक्षक दळ आणि शिपयार्डाचे वरिष्ठ अधिकारी हांच्या सहित हेर मानेस्त उपस्थित आशिल्ले. आदिवासी गावातल्या मुखेल उणावाक फुडो करपा खातीर धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान चालीक लावपा खातीर 1 जुलय बिरोडा पंचायत, 2 जुलय होंडा पंचायत आणि 4 जुलय बार्ती पंचायत सिरदाव हांगा आयोजित केल्यात. सुरक्षित घरां आनी निवळ पिवपाचे उदक, सुदारीत नितळसाण आनी भलायकी सुविधा, दर्जेदार शिक्षण आनी पोषणाची वाट्या प्रमाणात उपलब्धताय, विश्वासार्ह वीज पुरवण आनी नवीकरणीय उर्जा स्रोतांचो प्रसार, बरे रस्ते आनी दूरसंचार जोडणी, येवजण्यांच्या अभिसरणातल्यान टिकाऊ उदरनिर्वाहाचेर या शिबिरांनी भर दितले. हो यत्न विकसित भारत दृष्टीकोन 2047 आनी सामाजीक कल्याणाचे सामाजीक ध्येया प्रमाण असा, जे आदिवासी समुदायांची समावेशक उदरगत आनी उन्नतीचेर लक्ष केंद्रीत करता. गोयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी राजभवना वतीन गोविंद रामनाथ कारे कायदो महाविद्यालय मडगांव आनी व्हीएम साळगांवकर कायदो विद्यालय मिरामार हांगा गोयच्या 2 कायदो महाविद्यालयांक ग्रंथालयांतल्यान साधन सुविधांचो दर्जो वाडोवपाक आनी गोवा हायकोर्ट बार असोसिएशनाक दरेकी 5 लाखांची अर्थीक मजत दिवपाची जाहीर केल्या. ही अर्थीक मजत सर्गेस्त न्यायाधीश HR खन्ना हांच्या नांवान दितले. 40 वर्सांवयर दादले आनी 35 वर्सांवयर बायलां खातीर हॉकी इंडिया मास्टर्स कप फाल्यां मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमांत चेन्नयत सुरू जाता. दादी सांच्या सर्तीत फाल्यां जावपी उक्तावण मॅचीत हिमाचल प्रदेश आनी महाराष्ट्र हांच्या मदीं खेळ जातलो. पणजी वेचायन नोंद केल्या प्रमाण पणजीत कमाल तापमान 32.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 26 डिग्री सेल्सियस आनी हवेतली आर्द्रता 87% नोंद जाल्या. राज्यात फुडले 4 दीस 32 ते 26 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आनी फुडले 4 दीस खुबशा वाठारांनी पावस पडूं येता. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय आनी मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी गोंय क्रांती दिसाच्या पूर्वसंधेर गोयच्या जनतेक परबी दिल्या. राज्यात खण उद्योग सुरू करताना शेतकऱ्यांचे हित आणि पर्यावरणाचा सांभाळ करपा वांगडाच थळाव्या लोकांक रोजगार उपलब्ध करून दिवपा खातीर कुशळटा विकासाचेर भर दितले असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. भारतीय तटरक्षक दळा खातीर गोवा शिपयार्ड लिमिटेडान बांदिल्ले अचल ह्या गस्ती जहाजाचे गोंयात जलावतरण झाले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.